सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपरहिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम मगाशी. मनीष दुबेचा फोन आला होता आणि तो म्हटला, हो संग्राम, मुलांच्या शाळा कधी चालू होत आहेत असं झालंय, खूप मेहनत घ्यावी लागते सुट्ट्यांमध्ये त्यांना एंटरटेन किंवा एंगेज ठेवण्यासाठी. त्याला म्हटलं, थांब फोन चालू ठेव, चार गाणे चिपके, नंतर मी तुला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारणार आहे. अच्छा बच्चों की फीस कितनी है यार?
1.25 लाख साल की.
1 बच्चे की 1.25 लाख रुपए, क्या बात कर रहा है दोस्त. साल में 2.5 लाख रुपए.
हाँ,
यानी महीने का 20,000 का इंस्टॉलमेंट.
बराबर,
अच्छी खासी 10-12 लाख की गाड़ी आती है इसमें.
बिल्कुल, मैं भी वही सोच रहा हूँ.
पण अर्थात असे बोलणं सोपं आहे, पण करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. कारण काही झालं तरी कितीही आपण म्हटलं की नाही मी सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग शिकवणार माझ्या मुलांना, तरी गिल्ट फॅक्टर असतोच की मला जितकं करता येईल तितकं मी मुलांसाठी करायलाच पाहिजे.
संग्राम बोलतो, पुणेकर बोलतो, रेड एफ एम बजाते रहो.
10:36 ऑन द क्लॉक, मी आहे संग्राम. कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं.
किसी से कहूंगा नहीं.
93.5 रेड एफ एम बजाते रहो.